हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो दुंदुभ्याय चाहनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषंगिणे चेषु धीमते च नमः तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शंगाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शंभवे च मयो भवे च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
आज आपण एक मनोगत ऐकणार आहोत। स्वामीजींच्याकडे फार पूर्वीपासून येणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक कार्यकर्ते स्वयंसेवक श्रीयुत सोमनाथजी खेडकर आज इथे आलेले आहेत। माझी अशी कल्पना की ते 1977-78 च्या सुमारापासून स्वामीजींकडे येत आहेत। क्रमाक्रमाने तेव्हा ते कार्यरत होते त्याच्यापेक्षा वरच्या वरच्या अशा वरिष्ठ जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या आणि सध्या ते ग्राहक चळवळी चे ग्राहक मंचाचे निमंत्रक समन्वयक म्हणून काम करतात। त्यांचा निवास दिल्लीला असतो आणि अखिल भारतीय पातळीवर काम करणारे असे ते कार्यकर्ते आहेत। ते स्वामीजींकडे कसे आले, स्वामीजींबद्दल त्यांचे जे भाव आहेत ते भाव त्यांच्या बोलण्यातून आपल्याला निश्चितच समजतील। या सोमनाथजी। त्यांचा पारमार्थिक पिंड आहे, स्वामीजींचे ते अनुग्रहित आहेत। तसंच गुजरात मध्ये एका पारमार्थिक कार्याशी देखील ते संबंधित आहेत.
स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथजी, स्वामी पदावरती आरूढ असलेले स्वामी मकनंदनाथजी, आपण सगळे बसलेले तसे भाग्यवान आहात. मकरंदनाथ स्वामीजींचा आणि स्वामी माधवनाथ स्वामींचा सत्संग, सहवास, सहयोग, मार्गदर्शन पुण्यातल्या सगळ्या साधकांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या सगळ्या साधकांना प्रचुर मात्रांमध्ये प्राप्त झालेला आहे, होत आहे. मी एक आभागी असा आहे की स्वामीजींच्या चरणाशी आलो, परंतु स्वामींचा सहवास, सत्संग, मार्गदर्शन त्या मानाने फार कमी प्रमाणात मिळाला. तरी सुद्धा हे एक धारिष्ट करतो आहे. स्वामींचा आदेश कालयुगाचा आधी आहे आणि त्या आदेशाचं अनुशासनात्मक पालन करून आपल्यासमोर काही मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. मनोगत व्यक्त करताना काही आत्मस्तुतीचाही थोडासा दोष माझ्याकडे स्वीकारून तो मी करणार आहे. भीमा नदीला अमरजा नदी मिळाली आणि गाणगापूरला संगम झालेला आहे, परंतु भीमा नदीचंही महत्व तेवढंच आहे, त्यावेळेला अमरजा नदीचंही महत्व तेवढंच सांगावं लागतं. मग तो आत्मस्तुतीचा दोष म्हणावा का संगमाचा दोष म्हणावा, हा त्या ज्याच्या दर्शन घेणाऱ्याने त्याचा विवेक सांभाळावा. परंतु माझ्याकडनं हे ज्यावेळेला वर्णन करून घेतलं जात आहे, मी नाही सुद्धा करत, स्वामीजी मकरंदनाथांच्या माध्यमातूनच माझ्याकडनं हे वर्णन करून घेत असले पाहिजे असा कालपासून मला हा बोध होतो. आणि म्हणून मी काही वर्णन करतो आहे, मी मनोगत व्यक्त करतो आहे, हा माझा मनातला मी हा जो आहे हा स्वामींच्या रूपाने येतो आहे, हा अहंकारवाचक शब्द नसून तो एक साधक बोधावरती असलेल्या साधकाचा एक भाव आहे, हा आपण कृपया समजून घ्यावा. आणि म्हणून त्याच्यामध्ये मी हा जो शब्द असेल, काही या घटना माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या जरी असल्या तरी त्याचा तो दोष थोडासा लागतो, तेवढा कृपाळूपणाने साधक भावनेने मला आपण क्षम्य कराल, क्षमा कराल अशी माझी प्रार्थना आहे. बाल्यकाळापासून मी संघाचा स्वयंसेवक, जळगाव जिल्ह्यातला. पुण्यामध्ये मी इथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायला आलो, त्यावेळेलाही कदाचित कधीच मला स्वामीजींकडे जाण्याची इच्छा झाली नाही. नोकरी केली, नोकरी सोडली आणि या सगळ्या प्रवासामध्ये एक पुस्तक वाचनामध्ये आलं. आपण सर्वजण जाणताच आहात, संघाचं कार्य हे माणसांचं कार्य आहे, संघाचं कार्य हे संघटनेचं माणसांचं जोडण्याचं कार्य आहे. माणसं जोडणं हे किती कठीण असतं. माझे वडील मला बाल्यकाळामध्ये म्हणत असत, अरे तू संघाचं स्वयंसेवक ना. माझे चार भाऊ, म्हणजे मला तीन भाऊ आणि मी चौथा, त्यावेळी ते म्हणायचे, अरे तुम्ही चार भावंड सुद्धा एका दिशेने आणि एका भावनेने काम करत नाही तर तू समाजाचं काय काम करणार आहे. स्वभावातले असे अनेक दोष त्यावेळेलाही होते, आजही आहेत. परंतु ज्या ज्या वेळेला मी संघाचं काम करायला सुरुवात केली आणि माणसांना सांभाळणं, माणसांना कार्यकर्त्यांना पुढे आणणं अशा प्रकारचा भाव ज्यावेळेला, त्या एक पुस्तक वाचनामध्ये आलं विवेकानंदांचं, मनाचे सामर्थ्याने ते मिळवण्याचा प्रयत्न. राजयोगामध्ये हे आहे आणि हे मनाचं सामर्थ्य त्या काळामध्ये, आज तर खूप कठीणच वाटतं पण त्या काळात मला वाटतं फार सोपं आहे. म्हणजे एखादी बाजारातली एखादी वस्तू आपण विकत आणावी त्या प्रकारचं कदाचित असेल की काय असतं त्यावेळेसची कल्पना. आणि मनाचं सामर्थ्य आणि ते मिळवण्याचा प्रयत्न आणि मग प्रत्यक्ष परमपूजने गुरुजींचं जीवन, सरसंग चालक त्यावेळेला होते, त्यांचं जीवन मी प्रत्यक्ष आठवी कक्षापासून पाहत आलेलो आहे. त्यामुळे वाटलं की हे आपल्याला सहज शक्य आणि आपण करूया, म्हणून मी नोकरी सोडून प्रचारक म्हणून निघालो. प्रचारक निघाल्यानंतर सुद्धा खूप अडचणी येऊ लागल्या. 74 साली मी या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये तालुका प्रचारक. नंतर इमर्जन्सी आली, हे मनाचं सामर्थ्य मिळवायचं कसं, आणि म्हणून इमर्जन्सीमध्ये असलेला जो वेळ थोडासा मिळाला, प्राप्त झाला, त्याच्यामध्ये अनेक पुस्तकांचं वाचन करता करता एक पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं, ब्रह्मचर्य हेच जीवन, स्वामी शिवानंद स्वामी. आणि म्हणून ते पुस्तक वाचलं, वाचल्यानंतर असं वाटलं की कोणाकडे ती जळावायची आपली शक्ती प्राप्त करण्याकरता काहीतरी करावं की ज्याच्यामुळे संघाचं काम माझ्याकडनं ठीक होईल. आणि म्हणून एक दिवशी लातूरला, त्यावेळेला मी प्रचारक होतो, लातूर ते अकोला ही गाडी पकडून मी अकोल्याला गेलो. कारण त्या ठिकाणी हे जे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं वरुड आश्रम, आणि हे वरुड गाव जे होतं हे अकोला जिल्ह्यातलं गाव होतं, म्हणून अकोल्याला मी दुसऱ्या दिवशी सकाळीच पोहोचलो. तिथून मग परत बस पकडून वरुडला गेलो आणि वरुडातल्या त्या बस स्टँडवरती उतरल्यानंतर मी विचारलं की इथे स्वामींचा आश्रम कुठे आहे. त्या पुस्तकाचं असलेलं आश्रमाचं चित्र मला ते मोहावत होतं, पण त्या गावातल्या लोकांना त्याची कल्पनाच नाही, कुठला आश्रम, कोण स्वामी. मन खिन्न झालं, मग स्वामीजीच्या इथे कोणी राहतात का. व्यवसायाला उणेपणा नसतो, कुठे धागा जोडलेला असतो ते लक्षात येईल आपल्या सर्वांच्या. मी त्यांनी विचारलं की इथे कोणी आहेत का त्यांचे नातेवाईक, ते म्हणाले की हो, शिवणकामाचा व्यवसाय करणारे इथे एक स्वामींचे पुतणे राहतात, त्यांच्याकडे तुम्ही जा. मी गेलो, म्हटलं विचारून पाहूया स्वामीजी कुठे आहेत म्हणून. आणि मग तिथे गेल्यानंतर पाहिलं तर शिवणकाम करत असलेले सकाळच्या 8:30-9 वेळेला त्यांचे पुतणे, आणि हे मला तिथे बस दिसले. अन्यथा दुसरा अर्थ घेऊ नये. हातामध्ये बिडी होती आणि ते मशीन चालवत होते शिवणकामाचं. मी त्यांना विचारलं की स्वामीजी कुठे आहेत, इथे ते स्वामीजी नसतात. मन खिन्न झालं, उदास झालं, कुठे आलो आपण, हे आपले परिश्रम आणि पैसा एका अर्थाने कारणी लागला नाही आणि कामही झालं नाही. आणि मग खिन्न मनाने नमस्कार करून तिथून निघालो. निघण्यापूर्वी विचारलं की स्वामीजी असतात कुठे, तेव्हा स्वामीजी असतात कुठे माहिती नाही. परंतु तुम्हाला एक सांगू का, असं त्यांनी सांगितलं, पुतण्यांनी सांगितलं मला. त्यामुळे पुण्यामध्ये त्यांची एक भगिनी असते, त्या भगिनींना त्यांचा ठाव ठिकाणा माहिती असतो, त्या कुठे असतात, आणि म्हणून मग तो पत्ता घेऊन बैठकीच्या निमित्ताने 2-2.5 महिन्यानंतर पुण्यामध्ये मी आलो. आता तो हा जो फ्लायओव्हर बांधलेला गेलेला आहे, त्या फ्लायओव्हरच्या खालीच त्या भगिनी तिथे राहत असत. आणि मणीमध्ये दुसरा उद्योग नव्हता, वेषांतर करून हिंडायचं, आणि म्हणून वेळ भरपूर आणि त्याचा उपयोग करून मी एके दिवशी या ठिकाणी आलो आणि शोधत शोधत त्या भगिनींकडे गेलो. भगिनीने विचारलं, स्वामीजी आहेत का? अंगावरती जे नेसू होतं हे फाटलेलं होतं, विटलेलं होतं, परंतु त्या क्रोधायमान होऊन माझ्याकडे, कुठले तुमचे स्वामीजी, कशा करता आलात तुम्ही, तुमच्या या स्वामीजींकरता मी अविवाहित राहिलेले आहे, त्यांना नीट व्यवस्थित सगळं करावं म्हणून, आणि गेले अनेक वर्ष झाले स्वामीजी नाहीतच आहेत, कर्ज झालेलं आहे, माझा हा सगळा उदरनिर्वाह चालायचा कसा, तुम्ही आला आहात म्हणून हा थोडा प्रसाद घ्या आणि तुम्हीच स्वामींना शोधून काढ. म्हणजे कुठे शोधू? त्यांनी पुढचा पत्ता दिला मला, गिरगावमध्ये लाखाणे बुक डेपो आहे आणि लाखाणे बुक डेपोच्या तिथे तुम्हाला ते सांगतील. त्यांची जेवढी सगळी स्वामी शिवानंदांची जेवढी पुस्तकं लिहिलेली आहेत ती प्रकाशित केलेली आहेत ते लाखाणे बुक डेपो. परंतु लाखाणे बुक डेपोच्या मालकांना जर तुम्ही विचारलं की स्वामीजी कुठे, ते पत्ता सांगणार नाही, परंतु कुशलतेने तुम्हाला बघा काय जमतंय ते. क्रमाक्रमाने बैठकीच्या निमित्ताने मुंबईला गेलो, मुंबईला लाखाणे बुक डेपो गिरगावमध्ये शोधून काढलं. लाखाणे बुक डेपोमध्ये ती पुस्तकं विकत घेण्याच्या एका कल्पनेने थोडासा चतुराई वापरून मी त्या ठिकाणी प्रयत्न केला, सगळी पुस्तकं स्वामी शिवानंदांची विकत घेतली आणि सहज विचारलं की ही फार पुस्तकं चांगली आहेत आणि या स्वामींचं दर्शन होऊ शकेल का. पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस पडत होता आणि भिजत भिजत मी ती पुस्तकं सगळी म्हणजे दुकानात गेलो आणि पुस्तकं विकत घेतली. मला तो प्रसंग अजूनही आठवतो. हे सगळं होत असताना मग त्यांनी सांगितलं, हो तुम्हाला स्वामींचं दर्शन होऊ शकेल ना. लाखाणे बुक डेपोच्या पाठीमागच्या बाजूला त्यांचा जो बुक म्हणजे पुस्तकं ठेवण्याचा जो काही स्टॉल नाही म्हणता येणार, परंतु डेपो असेल, त्या ठिकाणी मला कोणीतरी त्यांच्या माणसाने नेऊन पोहोचवलं. जे दर्शन झालं ते मनाला भावलं नाही. एखादा पाऊस पडत होता, पावसाच्या त्या याच्यामध्ये ब्राउन पेपरवरती शिवानंद स्वामी ते झोपलेले होते, बसलेले होते सामान्य, आणि मी म्हणजे ते आलेच, तू आलास कसा इथे? म्हटलं मी असा असा प्रवास करत करत आलो. माझी बहीण कशी आहे? आणि बहिणीचं स्मरण करणं झाल्यानंतर अश्रू थोडे सावरले. म्हटली पुस्तकं आहेत, असं आहे तसं आहे, पण तुला या मालकाने पाठवलं इथपर्यंत माझ्याकडे? वाटलं की नाही आपण चुकलो कुठेतरी मार्ग. हा प्रसंग सोडून देऊ. दुनियाच्या व्यवहारामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काय काय चालतं त्याचा खूप अनुभव आपणही घेतलेला आहात आणि मी घेतलेला आहे. कंटाळून परत मी पुण्यामध्ये आलो आणि त्यावेळेला इमर्जन्सीच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळात तरुण भारतमध्ये लेख यायचे बाळासाहेब वाकडे या नावाने. स्वामी त्यावेळेस कदाचित म्हणजे लिहित असत, पण स्वामी नाव त्यावेळेस नव्हतं, लावत नसत ते. आणि म्हणून ही मनातली जी एक तळमळ होती, त्या तळमळीच्या पोटी एका अर्थाने मी तरुण भारतमध्ये गेलो. बापूसाहेब भिशीकर माझ्या ओळखीचे होते पूर्वीपासून, पण ते संघाचे कार्यकर्ते म्हणून होते. तरुण भारतमध्ये त्यावेळेला न्यूवे लोणावळा आश्रमाचे विद्यानंदांचेही लेख यायचे. माझ्या डोळ्यासमोर होतं की आपण लोणावळ्याला जाऊ आणि मग विद्यानंद स्वामींचं दर्शन घेऊन त्यांनी एक मनाची शक्ती वगैरे वगैरे याच्यावरती खूप प्रयोग केले, त्यांच्याकडे आपल्याला जाता येईल का. ज्ञानेश्वरीचं दर्शन लिहिणारे बाळासाहेबांकडे जावं अशी मनामध्ये कल्पनाही त्यावेळेला नव्हती. आणि म्हणून बापूसाहेबांकडे गेलो, बापूसाहेबांच्या चेंबरमध्ये बसलो आणि बापूसाहेबांना म्हटलं की बापूसाहेब असं असं आहे मनामध्ये चाललेलं आहे विचार, संघाचं काम सुदृढपणाने व्यवस्थितपणाने करता यावं आणि करण्याकरता जी शक्ती लागते ती शक्ती प्राप्त होण्याकरता मी या विषयाकडे वळलेलो आहे. आणि मला याच्यातनं विद्यानंदांकडे स्वामींकडे कसं जाता येईल त्याचा तुम्ही मार्ग दाखवा. क्षणार्धात, क्षणार्धात हा म्हणताना सुद्धा क्षण लागेल कदाचित, परंतु त्याचाही विचार न करता बापूसाहेब मला म्हणाले की सोमनाथ तू त्यांच्याकडे नको जाऊस, मी तुला दुसरीकडे घेऊन जातो. माझ्यासोबतच त्यावेळेला त्यांच्या टेबलावरती असलेला जो फोन होता त्या फोनवरनं स्वामीजींना फोन केला आणि म्हणाले की असा असा एक सोमनाथ म्हणून एक संघाचा प्रचारक इथे आलेला आहे, तो तुमच्या भेटीला मी आणू इच्छितो. तर केव्हा आणू? स्वामीजींनी सांगितलं बरोबर 3 वाजता घेऊन या. त्यांचं फोनवरती बोलणं झालं आणि फोन ठेवला गेला. मला म्हणाले, बापूसाहेब म्हणाले की दुपारी तू मोतीबागेतून बरोबर 2:30 निघ आणि 3:45 सुमारास इथे बेंद्रे वकिलांचं जे घर आहे त्या ठिकाणी एक इलेक्ट्रिकचा पोल आहे, त्या पोलवर तिथे वरा मी बरोबर लुनाने मी गाडीवरती येतो. आधाशी मनुष्य एखाद्या दसऱ्याकरता कसा असतो, मी 2:15 तिथे उपस्थित राहिलो आणि त्या चौकामध्ये फिरत राहिलो. बापूसाहेब त्यावेळेस लुना चालवत असत. लुनावरती ते सार होऊन बरोबर 3:45 तिथे आले. लुना तिथे ठेवली आणि मला म्हणे चल. 3:02 कमी होती, म्हणे नाही अजून 2 मिनिटं थांब, स्वामीजी ते दुकानातच बसलेले, आपण बरोबर 3 वाजता जाऊ. आणि 3 वाजता गेल्यानंतर स्वामीजींचे जे दर्शन झालेलं आहे अजूनही ते भाव डोळ्यासमोर तरत जात. मधामध्ये बुडवलेले मधाळ असे जे शब्द कानावरती आले, अरे किती उशीर केलास, खूप भटकलास, आता तू कुठे जाऊ नकोस बर का, आणि हे आपले स्वामीजी आहेत असं मला म्हणायचं. स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोकडे त्यांनी, हे आपले स्वामीजी आहेत, या स्वामींना सोडून मीही कुठे जाणार नाही, तूही कुठे जाऊ नकोस, आपण बसूया इथे. ते खुर्चीवरती बसले आणि मला खाली बसायला सांगितलं. त्यांनी ओळखलं असेल कदाचित, मी काही विचारण्याच्या पलीकडे गेलेलो होतो म्हणजे विचारू शकलो नाही अशा अर्थाने. मला म्हणाले की काही नाही, मन स्वस्थ होईल तुझं, फक्त असा प्राणायाम कर जेवढा भ्रूमध्यामध्ये तुला ठेवता येईल तेवढा तू हा प्राण ठेव, श्वास ठेव आणि हळूहळू सोड. त्याने तो प्रयोग करून दाखवला. काही मिनिटं 5 मिनिटं सुद्धा फार असतील असं वाटतं, परंतु काही मिनिटं मी तो अभ्यास केला. समर्थांचं एखादं छोटंसं पुस्तकही वाचायला दिलं, त्यातल्या काही ओव्या मला दररोज वाचायला सांगितल्या, थोडा प्रसाद दिला. आणि येत जा बर का, जेव्हा तू पुण्यामध्ये येशील त्यावेळेस तू अवश्यमेव भेटायला ये. आणि मग पुण्याला केव्हा बैठक असते होते आणि मी केव्हा स्वामीजींच्या दर्शनात जातो, अशी एक लहान मुला जशी आईकडे भेटण्याची जशी एक ओढ लागते तशी आजही आहे आणि पूर्वी तर त्या काळात होती. मोतीबागेतली बैठक संपली असेल किंवा मुलींच्या भावे स्कूलमधला संघ शिक्षा वर्ग संपला असेल, नंदूजी गोळे इथे आहेतही, बऱ्याच वर्षानंतर आज त्यांची भेट झाली पाहिजे. आम्ही संघ शिक्षा वर्गात शिक्षक म्हणून बऱ्याच वर्ष राहिलेलो आहोत. स्वामीजी त्यावेळेला दर्शनाकरता आणि आम्ही बरोबर रांगेत उभे राहत असो, पण त्यावेळेला एवढं कधीच कल्पना आली नाही की हे फार आणि आहेतही पण फार उच्च श्रेणीवरती त्यांनी साधना करून आपलं टिपसे साध्य केलेलं आहे जे मला साध्य झालं नाही. परंतु ज्या ज्या वेळेला मी स्वामीजींकडे येत असे त्यावेळेला त्यांनी 2 गोष्टी आवर्जून मला विचारल्या, तुझं संघकार्य कसं काय चाललंय आणि साधना कशी चाललेली आहे. साधना बरी चालली आहे ना, संघकार्य बरं चाललंय ना. एकदा तर मी असं त्यांना विचारलं की स्वामीजी या मी संघाचा प्रचारक म्हणून खूप याच्यामध्ये प्रवास असतो, खाणं पिणं आहार विहार निद्रा हे सगळं अनियमित असतं, त्यामुळे असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं, आणि नाही तसं करण्याचं काही कारण नाही. आपल्या जीवनाच्या अनुषंगाने जे काही कार्य मिळाले असेल, जे कार्य आलेलं असेल, ते परमेश्वरी कार्य असं मानून तो केलं की त्यात आनंद निर्माण होईल आणि भगवंताला तेच मान्य आहे. पण थोडासा अवहेलना किंवा अनुज्ञेने आज्ञा न घेताना संघाचं काम सोडून मी 1986 साली, कदाचित स्वामीजींना माहिती असेल, 1986 साली मी अंबेजोगाईची बैठक सोडून गंगापूरला निघून गेलो होतो. स्वामीजींची आज्ञा घेतलीच नव्हती. 1.5 महिना तिथे मी राहिलो आणि परत कधी संघाच्या कामात यायचं नाही असा विचार मी केला होता. त्यावेळेस योगक्षमाकरता माधुकरी मागणं आणि असलेल्या कपड्यांच्या बरोबर तिथे निवास करणं संगमावरती आणि साधना करणं, सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास असा क्रम चालू असताना तिसऱ्या का चौथ्या दिवशी आजही आहेत तिथे गाणगापूरला प्रकाश महाराज, ते म्हणाले की तुम्ही काय करता आहात. त्यांनी माझी सगळी व्यवस्था लावली. इकडे संघाच्या सगळ्या मंडळींमध्ये शोधाशोध सुरू झाली. बापूसाहेब मग स्वामीजींकडे आले हे नंतर मला कळलं. स्वामीजी म्हणाले की तो येईल. बापूसाहेबांनी संघाच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी ध्यानाला बसला असताना गाणगापूरला स्वामीजी समोर उभे राहिले. अरे तू इथे काय करतोयस, तुझं हे काम नाहीये आणि तू परत जा. गुरुपूजनाच्या दिवशी तसंच त्या ठिकाणून गाणगापूरच्या तिथल्या स्वामीजींचं दर्शन घेऊन, नरसिंह सरस्वतींचं दर्शन घेऊन तिथून निघालो. 26 तारीख आठवते मला जूनची महिन्यातली, आणि पुण्यामध्ये आलो. आणि जूनला 26 तारखेला संध्याकाळी परत ब्युटी क्लास स्टोर मध्ये स्वामींच्या दर्शनाला आलो. तेव्हापासून आस्था गायत साधना ही अखंड चाललेली आहे. करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचाही अहंकार मनाला हिताउपयोगात आणि म्हणून सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करतो आहे. साधनेच्या संदर्भामध्ये मी काल कदाचित उल्लेख थोडासा केला असेल स्वामीजींच्या बोलण्यातून तुम्हाला. मी एकदा गुजरातला माझी योजना झाल्यानंतर मी म्हटलं स्वामीजी मला फार तुम्ही दूर लोटलो तो. नाही म्हणून मी तुझ्याजवळच आहे, तू चिंता करू. जसं काल मकरंदनाथ स्वामींनी सुद्धा, एक साधक भगिनी काल जळगावची असावी असा माझा अंदाज आहे आणि त्यांची बदली कुठेतरी अलाहाबादला वाराणसीला झालेली असावी, तर मकरंदनाथ स्वामींनी ज्या शब्दांमध्ये सांगितलं, मधाळलेल्या शब्दांमध्ये सांगितलं, तेच मधाळलेले शब्द मला आठवले मागच्या वेळेचे. स्वामीजींनी तेच सांगितलं की तू कुठेही गेलीस ना तरी मी तुझ्याजवळ आहे बरं का. तेच मधाळलेले शब्द मला आठवले त्या गुजरातमध्ये मी गेलो त्यावेळेला. तू कुठेही गेलास ना तरी मी तुझ्या बरोबर, चिंता करू नकोस. केव्हा याला तर ये, साधना बरोबर चालू ठेव. साधनेच्या अंगाने या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला हळूहळू मात करता येते असं त्यांनी आपल्या जीवनामधून सगळ्यांच्या समोर भाषणातनं किंवा प्रवचनातनं सांगणं हा भाग वेगळा, परंतु व्यक्त करणं हा भाग वेगळा. तशा प्रकारचं त्यांनी जीवन आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं एक साधकाच्या रूपाने. मला म्हणजे डॉक्टर हेडगेवारांना मी पाहिलेलं आहे, गोरवलकर गुरुजींचाही भेटण्याचा योग आलेला आहे, आणि म्हणून तुझ्या जीवनाच्या अनुषंगाने तुझ्याकडे जे काही काम आलं असेल ते परमेश्वरी कार्य असं तू मानून कर, म्हणजे तुला अडचण पडणार नाही. आणि म्हणून मग एका अर्थाने अशा प्रकारे क्रमाक्रमाने साधना जशी जमेल तशी मी करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रवासापर्यंत, या मुक्कामापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे असं वाटतं. मी गुजरातमध्ये होतो त्यावेळेला स्वामीजींनी ज्या प्रकारचा देह ठेवला तर ते वर्णन मी अनेकांकडनं ऐकलं. दुपारी 11-11:30 मला फोन आला, स्वामीजींनी देह ठेवला. म्हणून स्वामींच्या अंत्यदर्शनासाठी अहमदाबाद खूप येण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं. बडोद्याला आलो, मी फोन केला इथे माया अपार्टमेंट मध्ये, बापूसाहेब होते, बापूसाहेब म्हणजे त्यांचे चिरंजीव सुपुत्र. बापूसाहेब म्हणाले की नाही, वेळ ठरली आहे त्याप्रमाणे होईल, तुम्ही उशीर आला तरी चालेल, परंतु या. स्वामींचं दर्शन होऊ शकलं नाही, परंतु जी एका अर्थाने अनभिज्ञ असलेली रुखरुख मनात लागलेली आहे की स्वामींनी ज्या प्रकारे देह ठेवला तसा आपल्याला ठेवता येईल का देह, आणि या देहाच्या अंगाने जे काही कार्य होत आहे करता येईल तेवढं करत राहूया, परंतु साधनेच्या आधारावरती हा देह सुद्धा तसाच ठेवता आला पाहिजे. आणि म्हणून मी प्रार्थना स्वामी मकरंदनाथांच्या चरणी आणि स्वामीजींच्या चरणी आणि परस्पर गुरु स्वरूपानंदांच्या चरणी प्रार्थना असं करतो. एका कवीने एका कवितेमध्ये असं म्हटलंय, विकसित व्हावे अर्पित होऊ निघावे. हे शरीररूपी जे फूल आहे हे विकसित व्हावं, याचा रंग कसा आहे, रूप कसा आहे, आकार कसा आहे, याचा सुवास कसा आहे माहिती नाही. रंग रूप वा असो गंधही त्यातील माझे काहीच नाही, श्रेयाचे मज नको लेशही निर्माल्यात. हे जे रंग प्राप्त झालेला आहे, हा सुवास प्राप्त झालेला आहे, हा आकार प्राप्त झालाय, रंग रूप वा असो गंधही त्यातील माझे काहीच नाही, हे माझं नाही, तो स्वामींचा आहे. आणि म्हणून त्याच्या आधारावरती असं पुढचं तुला त्या फुलाला विचारतो येतो कवी, तुला पाहिजे काय? रंग रूप वा असो गंधही त्यातील माझे काहीच नाही, श्रेयाचे मज नको लेशही. संघाचा प्रचारक म्हणून स्वामींनी वर्णन केलं की अखिल भारतीय वगैरे वगैरे. असं बाह्य दुनियेमध्ये ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला खूप सत्कार होतात किंवा स्तुतिस्तुमनं ऐकायलाही मिळतात, त्यावेळेला मी माझ्या मनाला साधनेच्या अंगाने सावरण्याचा प्रयत्न करतो. रंग रूप वा असो गंधही त्यातील माझे काहीच नाही, श्रेयाचं मज नको लेशही. वर्तनी बघताना नाही, शब्दांचा जंजाळ फैलावण्याकरता नाही, मनाचा ज्याला इंग्रजी म्हणता येईल की मनाच्या तळापासून म्हणतो की नाही मला याच्यातलं काही श्रेय नको आहे. श्रेयाचं मज नको लेशही निर्माल्याचा विराज. स्वामीजींनी आपला देह जसा परात्पर गुरु स्वरूपानंद स्वामींच्या चरणी जसा कापडासारखा ठेवला तसा या देहाला मी ठेवू शकतो का, मला असा आशीर्वाद आपण द्यावा एवढा.
हरी हरी. नाही नाही नाही, तुम्ही इथं बसाल का? तिथेही आहे, जरा वर बसायची अशी जागा आहे. रंग रूप वा असो गंधही त्यातील माझे काहीच नाही, श्रेयाचा मज नसेलेशही निर्माल्यात विरावे. देह हा फूल म्हणून जन्माला येणार आणि निर्माल्यात विरणार हे निश्चित आहे कोणाचाही, पण ज्या ज्या देहाला फूल म्हणून आल्यानंतर निर्माल्यात विरावं असं वाटत अशी इच्छा आहे, एरवी फुलाच्या नशिबी सडण्याखेरीज काही नसतं, पण निर्माल्य हा विशेष शब्द आहे. आणि सोमनाथजी, तुमचं जीवन निर्माल्यामध्ये विरण्यासाठी, तुमचा देह निर्माल्यामध्ये विरण्यासाठी तर योग्य आहे. मला असं वाटतं की माझा देह तसा विरावा. जेव्हा प्राण शरीरातून निघून जातील तेव्हा प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन जैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैति दिव्यम, असं भगवंत म्हणतात. तशा प्रकारे रोज रोज ध्यानाला बसलेला असताना दोन भुवयांच्या मध्ये प्राण आणि मन लीन करावं, देहभाव ओलांडून टाकावा, आणि एरवी मी सांगतो की त्या वेळेला ब्रह्माचा अनुभव येतो, ब्रह्मतेचा अनुभव येतो. दुसऱ्या बाजूने तो मृत्यूचा अनुभव असतो. असा रोज जो अनुभव घेतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडली या गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले. अशा अशा प्रकारे या गाढ प्रतीतीमध्ये रोज राहण्याचा प्रयत्न जो करतो, मृत्यू समयी त्याला सद्गुरूच न्यायला येतात. स्वामीजींना आलेच, अगदी गुरु पौर्णिमेच्या दिवशी आले आणि आपल्याकडे घेऊन गेले. पण अशा प्रत्येकाला आपले सद्गुरूच न्यायला येतात. स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, स्वामी निज धामी चालले. त्याचंही असं झालं की स्वरूपानंदांनी देह ठेवण्याच्या जवळपास 2-3 वर्ष आधी एक लिफाफा स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींना दिला आणि मी देह ठेवल्यानंतर आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर हा लिफाफा अर्पण करावा आणि उघडावा असं सांगितलं. त्या लिफाफ्यामध्ये हे काव्य होतं की स्वामी निजधामी चालले अंतरी निज नामी रंगले, नाथ मचिंदर हे ज्ञानेश्वर, काय नाथ मचिंदर, निवृत्ती सोपान सहोदर, पांडुरंग ही त्याच बरोबर, देव ही निज भक्ता भाळले, मला घेऊन जाण्यासाठी हे सगळे आले असं स्वरूपानंद म्हणतात. कोणाही प्रामाणिक साधकाला हाच अनुभव येईल आणि सोमनाथजी तुमची इच्छा स्वामीजी पूर्ण करतील, काही शंका नाही. तुमचं जीवन फार पवित्र, खूप चांगलं, स्वतः करता काहीही जगलं नाहीत असेच आहे त्यांचं जीवन, फार मोठं. काही प्रश्न आहेत. ध्यानात अंतर्गत कुंभक जास्त ठेवायचा की बहिर्गत कुंभक? माझा बहिर्गत कुंभक जास्त राहतो, अचूक यत्न होत नाही असे वाटते, काय करायचे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि दुसरा असा आहे की निस्तरंगता थोडी साधल्यानंतर बाहेरचे आवाज, उदाहरणार्थ पंखा पाण्याचा आवाज इत्यादी आवाजाकडे लक्ष जाते, त्या विशिष्ट वेळेला निस्तरंगता कशी साधायची असा प्रश्न आहे. ध्यानाच्या वेळेला जो कुंभक साधला जातो तो अंतक कुंभकच असतो. बहिर्कुंभक ध्यानाच्या वेळेला नसतो. अंतर्कुंभक याचा अर्थ श्वास घेतलेला आहे आणि श्वास कोंडून राहिलेला आहे अशी स्थिती. मात्र इथं जी शब्द योजना आहे की अंतर्कुंभक ठेवायचा की बहिर्कुंभक ठेवायचा, तर ती तितकीशी बरोबर नाही. ध्यानाच्या वेळेला मनाकडे अथवा विचारांकडे साक्षीत्वानी पाहायचा. कुंभकाचा वृथा प्रयत्न ध्यानाच्या वेळेला करायचा नाही. ध्यानाच्या पूर्वी श्वास घेत असताना सो असं म्हणून श्वास घेतल्यानंतर श्वास सोडण्याच्या पूर्वी क्षण दोन क्षण चार क्षण श्वास रोधून धरायचा आहे. तो एक प्रकारे अंतर्कुंभकच आहे. पण अशा प्रकारचे जे श्वास आहेत त्या अंतर्कुंभकाच्या वेळेला या चिदाकाशाच्या ठिकाणी आपण म्हणजे जीव अस्तित्व मात्र चैतन्य मात्र असे आपण परमात्म्याशी तदाकार होऊन थांबलो अशा भावनेनी या कुंभकामध्ये थांबून राहायचं आहे. आणि अशा प्रकारचा कुंभक आणि श्वास साधारणपणाने 5, 10, 12, 15 असे एवढेच घ्यायचे आहेत. मग नंतर या कुंभकाच्या खटाटोपीत पडायचं नाही ध्यानाच्या वेळेला. त्याच्याऐवजी आपल्या मनाकडे अथवा विचारांकडे वेगळेपणाने पाहणं अथवा साक्षीत्वाने पाहणं असं आपल्याला जमवायचं आहे. आपले प्राण मन आणि वासना चित्तामध्ये असणाऱ्या वासना यापैकी कशाही एकाचा लय झाला तर उर्वरित दोघांचाही लय आपोआप होतो. पण प्राणांचा लय साधणं ही थोडीशी निसर्गाच्या विरुद्ध अशी घटना आहे. त्यामुळं कुंभकाचा अति प्रयत्न ध्यानामध्ये करायचा नाही. कारण श्वास ही अनैच्छिक क्रिया म्हणून आपल्याला दिलेली आहे. त्यामुळं प्राणायामाचा वेळ सोडून जर कोणी प्राणायाम करत असेल तर अथवा ध्यानाच्या वेळेला 5-10 श्वास आपण घेतो तितपत, तर कुंभकाच्या बहिर्कुंभक असो अथवा अंतर्कुंभक असो ध्यानाच्या वेळेला कुंभकाच्या भरीला पडायचं नाही. कोणाकोणाला असा अनुभवाला येतं की प्राण शक्ती अडवली की मन थांबायला मदत होते. असं असल्यामुळं बळजबरीने श्वास अडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मन देखील शांत होत आहे असं लक्षात येतं. पण अडवलेला श्वास मोठ्या घाई गडबडीने सुटतो. आणि श्वास अशा रीतीने सतत अडवून धरणं हे शरीराच्या दृष्टीने देखील अयोग्य आहे. म्हणून अंतर्कुंभक जास्त ठेवायचा का बहिर्कुंभक जास्त ठेवायचा हा प्रश्नच मुळात गैरलागू आहे. त्याच्या उलट जर मनाचा लय झाला तर प्राणांचा आणि वासनांचा आपोआप लय होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया. तिथं मागून पाहत राहायचं. ही आहे ध्यानाची प्रक्रिया. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी करीती. चित्त व्योमगामी म्हणजे या प्रदेशामध्ये नेऊन ठेवावं. तेथ रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकेकू वेगळे निवडिता नये, तैसी वासनांतरांची विवंचना, आपैसी ठाके अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने की जे. सगळे शब्द आले. पवन म्हणजे अंतप्राण, प्राणशक्ती, मन आणि वासना, वासनांतरांची विवंचना. ज्यावेळी गगनामध्ये म्हणजे या भागामध्ये मनाचा लय होतो त्यावेळेला आपोआप प्राणांचा लय होतो. प्राणशक्ती थांबते आणि त्यावेळेला आपोआप वासना देखील नाहीशा होऊन जातात. जैसे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. पाणीच आटलं की पाण्यात दिसणाऱ्या ज्या प्रतिमा होत्या त्या देखील आपोआप आटून जातात. तैसे मन येथ मुद्दल जाये मग अहम भावाधिक के आहे, म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवी तो. अशा रीतीने ध्यानामध्ये प्रयत्न करायचा आहे. मनाचा लय झाला की प्राणांचा लय होतो, पण प्राणांचा जो लय होतो तो शरीराला विघातक नसतो. एरवी प्राणशक्ती अडवून धरणं एकूण नैसर्गिकतेच्या विरोधात आहे आणि त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. पण अशा रीतीने मनाचा लय झाल्यामुळे जी प्राणशक्ती थांबते, किंचित काळ थांबते आणि हळूहळू दीर्घकाळ देखील प्राण आणि मन यांचा लय होतो आणि शरीराला आवश्यक असा अतिशय सूक्ष्म श्वास घेतला सोडला जातो, पण जवळपास कुंभकाची स्थिती जास्त असते. पण या स्थितीचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही. ही या स्थितीला केवल कुंभक असं म्हटलं जातं. एरवी कुंभक म्हणजे प्राण रोधून धरणं. पूरक रेचक याच्यामध्ये कुंभक असतो. श्वास घेणं, थांबवणं, सोडणं, सोडल्यानंतर देखील घ्यायच्या आधी एक कुंभक होतो, तो बहिरकुंभक. हा बहिरकुंभक व्यायामाच्या दृष्टीने जास्त निर्धोकपणाने करण्याची गोष्ट आहे असं जाणकार सांगतात. पण ध्यानाच्या वेळेला मात्र बहिरकुंभकाचा संबंध काहीही नाही. ध्यानाच्या वेळेला अंतरकुंभकाचा संबंध आहे, पण तो केवल कुंभक झाला पाहिजे. मुद्दामहून प्राणशक्ती अडवून धरण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. त्याच्याऐवजी मनाचा लय झाला की पाठोपाठ आपोआप प्राण पांगळे होतात आणि प्राण देखील लीन होऊन जातात. निस्तरंगता थोडी साधल्यानंतर बाहेरचे आवाज, उदाहरणार्थ पंख्याचा आवाज किंवा कुठेतरी पाण्याचा टिप टिप आवाज जरी येत असेल तर याच्याकडे लक्ष जातं आणि निस्तरंगता विचलित होते आपोआपच, असं ते म्हणतात. त्या विशिष्ट वेळेला निस्तरंगता कशी साधायची? तरंग उठणं आणि काही ना काही स्वरूपात तरंग चालू राहणं चित्तामध्ये हे चित्ताचं वैशिष्ट्यच आहे. निस्तरंग याचा अर्थ तरंगरहित असं चित्त. तरंगरहित चित्त हे चैतन्यालाच जाऊन मिळतं. तरंगरहितता असेल तर चित्त अचित्तच होतं. तरंगरहित चित्त असा कोणताही शब्द नाही. जर तरंगरहितता झाली तर चित्त चैतन्यी समरस झाले हो असंच होतं. पण तरंगरहितता समजते तेव्हा देखील एका चित्ताच्या तरंगाला समजते. तो असतो साक्षी. एक साक्षी ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीने समोर आलेल्या ज्या स्वैर वृत्ती आहेत त्याच्याकडे वेगळेपणाने पाहून त्या वृत्ती नाहीस करण्याचं काम चाललेलं आहे. दुर्लक्ष केल्यामुळे त्या वृत्ती निमतात. पण दुर्लक्ष जो करणार आहे तो मी साक्षी अशी वृत्ती धारण करूनच बसलेला आहे. साक्षीत्व देखील वृत्तीचं कारण आहे. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. ही जी निस्तरंगता आहे ती निस्तरंगता समजणारा जो आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत बाहेरच्या चित्ताचा लोप झालेला आहे, पण चित्ताची एक स्थिती पकडून ठेवलेली आहे. मी द्रष्टा, मी साक्षी अशा भावाने. आणि ही निस्तरंगता थोडी साधते याचा अर्थ एक चित्तवृत्ती उठून निमाली. मी साक्षीत्वाने पाहिल्यामुळे निमाली. मी जर तिला प्रतिसाद दिला असता तर माझी 5-10 मिनिटं वाया गेली असती. पण साक्षीत्वानी पाहिल्यामुळे नाहीशी झाली आणि पुढची चित्तवृत्ती अजून उठलेली नाही, अजून उठायची आहे, या दरम्यान काळ मात्र जातच असतो. हा जो काळ जात असतो तेव्हा तरंगरहित असं चित्त असतं. ज्या चित्ताकडे आपण साक्षीत्वानी पाहतो आहोत हा साक्षी देखील वृत्तीरूपच आहे, मीच आहे, पण मी साक्षी असा भाव धरलेला आहे. अशी ही निस्तरंगता असताना काही काही वेळेला कोणाकोणाला असं होतं की निस्तरंगता प्राप्त झाली, असाच तरंग निर्माण होतो. आपण चित्तरहित झालो असंच चित्तामध्ये उठतं. तर कोणाकोणाला आता विचाररहितता झाली, आता पुढे काय करायचं, अशा प्रकारे विचारच उठतो. अशा वेळेला त्या विचाराकडे साक्षीत्वानी पाहून त्या विचाराचाही त्याग करणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला समजतं आपल्याला की विचाररहितता आहे आणि आता काय करायचं, तेव्हा विचाररहितता मोडलेली असते. आणि विचाररहितता मोडण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी कारण देखील पुरे होतं, जसं पंख्याचा आवाज, पाण्याचं टपटप कुठेतरी गळणं आणि त्याचा आवाज ऐकू येणं, या गोष्टी देखील निस्तरंगता मोडण्यासाठी कारणीभूत होतात. आणि ज्याला निस्तरंगता जाणवत असते आणि समोरचे बाह्य विचार संपलेले असतात, तिथं पाण्याचा टपटप आवाज आल्यामुळे परत तरंग उठायला सुरुवात होते. ध्यानामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला सगळी इंद्रिय बंद करता येतात, फक्त एकच इंद्रिय बंद करता येत नाही, ते म्हणजे कान. आणि आपल्या किमान सुरक्षिततेकरता व्यक्ती म्हणून ती गरजेचीही गोष्ट आहे. जर कानही बंद झाले तुम्ही करू शकलात तर तुमचा बाह्य जगताशी असलेला संपर्क संपूर्णच तुटेल, तुम्ही आयसोलेटच होऊन जाल. तुमच्या व्यक्तीच्या सुरक्षेकरता देखील ते गरजेचं आहे, पण तीच गोष्ट नेमकी विचार तरंग उठण्यासाठी कारणीभूत होते. म्हणून तुम्ही ज्या न्यायाने निस्तरंगतेपर्यंत पोहोचलात ते देखील बाहेरच्या आवाजाकडे दुर्लक्ष करूनच तिथपर्यंत पोहोचलात. तुम्हाला जर नीट आठवलं तर लक्षात येईल, रस्त्यावर ब्रेक दाबण्याचा आवाज आला पण तुम्ही चित्तामध्ये वृत्ती नाही उठू दिल्या की काय झालं असेल, बेल वाजली तर कोण आलं असेल अशी वृत्ती उठू दिली नाही. म्हणून हा जो श्रवण आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हाच कान बंद करण्याचा उपाय आहे. म्हणून या आवाजाकडे दुर्लक्ष करा असं मी तुम्हाला सांगेन. बाकीच्या आवाजाकडे जसं दुर्लक्ष करत निस्तरंगतेपर्यंत तुम्ही पोहोचलात, तसं याही आवाजाकडे जर दुर्लक्ष केलं नाही तर नुसती ती टपटप फार त्रास देणारी राहील, पाण्याचा आवाज फार त्रास देणारा राहील, असं वाटेल की ही कटकट का बरं, बाकी सगळं थांबलेलं आहे. पण त्यावेळेला तुम्हाला उठणाऱ्या कोणत्याही आवाजाकडे दुर्लक्षच करायचं आहे तर अशा सूक्ष्म आवाजांकडे देखील दुर्लक्षच करायचं आहे, हा एकमेव उपाय आहे. याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा, ऐकून न ऐकल्यासारखं करा. आत पहा की तुम्ही निस्तरंग आहात ना, आवाज ऐकू येतोय, रजिस्टर होऊ देऊ नका, त्याचा त्रास होऊ देऊ नका, त्याची प्रतीक्षा करू नका. मला असं आठवतं स्वामीजींच्याकडे आम्ही ध्यानाला जायचो रविवारी सकाळी, दर रविवारी सकाळी स्वामीजींच्या घरी आम्ही 5-6 मुलं तेव्हाची ध्यानाला जायचो. तर 6 वाजता ते बोलवायचे आणि 6 ते साधारणपणाने 7:15 सगळं ठीक चाललेलं असायचं, आवाज नसायचा. आणि 7:15 त्यांच्या शेजारी रेडिओ लागायचा. त्यांच्या 3 खोल्या होत्या, खरं म्हणजे 2-2 खोल्यांची अशी ती चाळ होती. त्याच्यातल्या दुसऱ्या ज्या 2 खोल्या होत्या त्याच्यातली 1 खोली स्वामीजींनी घेतली ती आणि 1 खोलीत दुसरंच एक बिराड होतं, पण मध्ये एक दार होतं आणि ते कायम लावलेलं असायचं. तिथं रेडिओ सुरू व्हायचा आणि सुरुवातीला भक्तिगीत, 1-2 भक्तिगीत झाल्यावर आणि कुठलं, मग बातम्या सदाशिव दीक्षित बातम्या देत आहेत. बातम्या ऐकू यायच्या, बातम्या झाल्यावर प्रादेशिक बातम्या, या दोन याच्यामध्ये साडी घ्यायची आहे काय, शालू घ्यायचा आहे, रोहिणी वस्त्र भांडार, शेला घ्याय अशा जाहिराती लागायच्या, हे सगळं सव्वासातला संपायचं आणि सव्वासातला रेडिओ बंद व्हायचा, परत साडेसात पर्यंत आवाज नसायचा. तर मधला हा जो अर्धा तासाचा वेळ होता, रोज स्वामीजी बसलेले असत आणि रोज स्वामीजींना हे ऐकायला लागत होत. अशी कोणती परिस्थिती नव्हती की साऊंड प्रूफ खोली करून घेतलेली होती आणि तिथं स्वामीजी बसत होते, पण तिथं बसून ध्यान केलेल्या ध्यानाचा स्वामीजींना फायदा झाला. टपटपीचा त्रास होतो, नळाच्या आवाजाचा त्रास होतो अथवा पंख्याचा त्रास होतो हे त्या मनाने काहीच नाही असं मी म्हणेन. या आवाजाकडे दुर्लक्ष करून जो बसतो, ज्या आवाजाला अर्थ आहे त्याचा जास्त त्रास होतो. जर गाणं लागलं तर त्याचा त्रास होतो, बातम्या लागल्या तर त्याचा जास्त त्रास होतो. तुम्ही बसलेले आहात आणि रस्त्यावर रहदारी आहे, ज्या आवाजाला फारसा अर्थ नाहीये तो तुम्ही विसरूनही जाऊ शकता, त्याचा काही त्रास होत नाही. आपण अध्यात्म मंगलधाम मध्ये ध्यानाला बसायचो, आता रविवारी इथं बसतो तर इथं खरंच बाहेरचा आवाज नाहीये. मला कधी कधी असं वाटतं की स्वामीजींची इच्छा होती आणि एअर कंडिशन्ड असं ध्यान मंदिर आपण केलं, इथं बाहेरचा आवाज नाही, ही आपली कृती बरोबर की चूक? कारण आपण आंबूराव महाराजांची तर गोष्ट इथं मोठ्या चवीने सांगतो ऐकतो की उमदीकर महाराज आंबूराव महाराजांना म्हणाले की आंबुराया ताप असला तरी तुझी आपली बैठक तू कर 3 तासाची. मी घोड्यावरून प्रवास करत असताना माझा नेम झालेला आहे, तुझा झालेला नाही, त्यामुळे तू 3 तास नेमाला बस आणि मग जेवायला ये. असं हैदराबादला ते गेले, उमदीकर महाराज तेव्हा आंबूराव महाराजांना म्हणाले, ते चालत त्यांच्याबरोबर, महाराज घोड्यावर आणि आंबूराव महाराज चालत असे गेलेले होते. आणि आता इथं खुर्ची रिझर्व करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. तुमच्या जेवढ्या सुखसोयी आपण करू त्या तुमच्या परमार्थाला पोषक आहेत का विघातक आहेत? तुमचं जे गट फिलिंग आहे परमार्थाचं ते शिल्लक राहणार आहे का जाणार आहे? तुम्हाला आवाज ऐकू जर आला तर तुमचं ध्यान होणार नाहीये. मोठ्या मोठ्या संस्था त्यांना सुखसोयी निर्माण केल्यानंतर त्यांच्यातलं गट फिलिंग गेलं, त्यांना जसे फंड्स दिले गेले, त्यांचे जसे श्रम कमी केले, तशी त्यांची अंतर्मुखता गेली, सुखासीनता वाढली, अशा चांगल्या चांगल्या संस्थांचं झालं. म्हणून हे सगळं कायम ठेवायचं आहे, पण तुम्हीच तुमचा विचार करा असं मी तुम्हाला म्हणेन. आता मांडी घालून खुर्च्यांची संख्या वयाप्रमाणे तर मान्य आहे, पण कधी कधी तरुण मुलं तिथं जाऊन बसतात तेव्हा वाईट वाटत. म्हणून या सगळ्या गोष्टी, पंख्याचा आवाज आणि पाण्याची टिपटीप, या गोष्टी तर सोडा. आपण पावसला गेलेलो होतो तर तिथं लांब कुठंतरी लग्न असावं आणि त्याच्या रेकॉर्ड्स लागलेल्या होत्या, लेक लाडकी या घरची, होणार सुनामी त्या घरची. सकाळपासून कोकणात एक वेगळीच गंमत आहे, सकाळपासूनच रेकॉर्ड्स लागल्या आणि आपलं तर ध्यान होतं, तर त्यावेळेला केलेला ध्यानाचा प्रयत्न हा ध्यान झालं नाही तरी देखील तुम्हाला बळ देऊन जाईल. आणि अशा ठिकाणी केलेलं जे ध्यान आहे ते ध्यान एखाद्या वेळेला आवाज आला तरी देखील तुम्हाला लक्षात येईल की इथं केलेलं ध्यान किती कुचकामी होतं. म्हणून कदापि सुखासीनतेच्या भरी पडू नका. सोयी तर निर्माण केल्या जातील, पण तुम्ही त्याच्यामध्ये कसं राहायचं हा प्रश्न आहे. साधक म्हणून आपण कसं राहायचं हा प्रश्न आहे. तुम्ही गाणगापूरला 2 महिने 3 महिने जे काही जीवन जगलात, मी तसं कधी करू शकलो नाही, पण माझ्या मनात एक सुप्त इच्छा पूर्वीपासून होती, आजही आहे, कदाचित थोडी क्षीण झाली, कारण परमार्थाचं वर्म लक्षात आल्यासारखं भासतं आहे म्हणून कदाचित ती क्षीण झाली की पाकिट फेकून द्यावं, कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जावं आणि चार दिवस राहावं, मागावं लोकांना, दोन वेळच्या जेवणासाठी म्हणून भिक्षा मागावी, आपलं कसं चाललेलं आहे तरी पाहावं निदान, आपलं मन काय म्हणतं अशा वेळेला, आपण कुठं झोपतो, आपण कुठं जेवतो, आपण कसे राहतो आणि त्याच्यात आपला परमार्थ आपण टिकून धरावा, अशी एक करून पाहावं असं अशी एक उर्मी ती पुरी नाही झाली कधी. एका विशिष्ट मार्गाने सतत चालत राहिलो, स्वामीजींकडे आलो, या गोष्टी कधीही वाट्याला आल्या नाहीत. स्वामीजींच्या शिकवणीप्रमाणे ध्यानातलं सुख, नामातलं सुख, श्रवणाचं सुख, परमार्थाचं सुख हळूहळू मिळत गेलं. कारण या गोष्टी केल्यानंतर देखील तसा बोध हा संतसंगतीतच व्हायचा असं असल्यामुळे तीच जर अनायासे मिळाली, स्वरूपानंद म्हणतात तसं रोग जाय जरी दूध साखरे तरी निंबका प्यावा, तर तसं जीवन झालं. पण या जीवनाचं एक प्रकारचं आकर्षण असं मनात राहून गेलं, आता करावं असं नाही वाटत. पण आपल्याला पंख्याच्या आवाजाचा त्रास होतो, पाण्याच्या आवाजाचा त्रास होतो, आपण दुर्लक्ष करायला पाहिजे असं मी तुम्हाला अगदी निक्षून सांगेन. याच्यापेक्षाही वेगळे आवाज आले तरी दुर्लक्ष करायला पाहिजे. रेल्वेतून जाताना, गाडीतून जाताना, प्रवासात सगळ्या प्रकारच्या गोष्टी अवतीभोवती चाललेल्या असताना ध्यान करायला काहीच अडचण नाही, आवाजाचा त्रास होऊ नये. कारण आवाजाच्या रोखाने वृत्ती उठून द्यायची नाही एवढा एकच निश्चय साधकाच्या हातात असतो. आवाज बंद करणं बाहेरचा हे हातात नाही आणि कान बंद करणं आपल्या हातात नाही आणि तो उघडा असणं हे श्रेयस्करच आहे. तुम्ही वृत्ती उठू देऊ नका आवाजाच्या अनुरोधाने, एवढं मात्र आपल्याला करायचं आहे. हरी ओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि
श्री राम. काही निवेदन आहे.